सर मुंबई का अशोक पाटील परांजपेमधला. म्हणजे मागल्या आठवड्याभरात आपण एक दोन वेळा बोलायचा प्रयत्न केला होता पण त्यावेळेला समोर तुम्ही गडबडीत होता. तर तुम्हाला रेडी पोझिशन अपार्टमेंटची रिक्वायरमेंट होती सर. ओके. तर तसं बाणेरला पण माझ्याकडे काही ऑप्शन होते क्रिस्टल टॉवर्स, तिथे तुम्ही आय थिंक एकदा व्हिजिट पण केलेली
आहे.
ओके. तर त्याच्या व्यतिरिक्त एक रेडी पोझिशन मधला अपार्टमेंट होता आमचा माझ्याकडे बाणेर याच्या पॅन कार्ड क्लब रोडला तिकडे एक होता. त्याच्या व्यतिरिक्त मग वाकड मध्ये पण आमच्याकडे काही ऑप्शन आहेत अंडर कन्स्ट्रक्शन मधले. कधी उद्या परवा कधी वेळ मिळेल त्याचं व्हिजिट करायचं म्हटलं ना. बर बर बर. ओके ओके ओके. तर साधारण तुमची रिक्वायरमेंट 3 बेडरूमसाठीची होती का सर? आणि कुठला एरिया मोस्टली प्रिफर्ड तुम्हाला होता सर? बर बर बर. वाकडला एक खूप छान प्रोजेक्ट होता आमचा ब्रॉडवे म्हणून आणि खूप लग्जर प्रीमियम कॅटेगरी असं त्याला म्हणता येऊ शकेल आपल्याला. आणि त्याचं सॅम्पल फ्लॅटचं सुद्धा काम आपलं चालू आहे आता. साधारणपणे 10.5 एकर मध्ये फक्त 5 हायराइज टॉवर्स आहेत. इनकेस तुम्ही आमचा ब्लू रिज प्रोजेक्ट जर बघितला असेल ना,
5 हायराइज
उंच टॉवर आहे म्हटलं तर त्याच्यामध्ये 3 बेडरूम लग्जरी किंवा प्रीमियम सेगमेंट मधले फ्लॅट्स होते. 1200+ त्यांचा एरिया होता. 1221 किंवा 1228 नेट युजेबल एरिया होता आणि हॉलचं साईज वगैरे छान होती. मोठ्या साधारण 800x800 अशा मोठ्या टाईल्स होत्या. साधारण 3 फूट x3 फूट अशा टाईल्स, ग्लास फसाड, बायबन कन्स्ट्रक्शन. कारण पूर्ण त्या प्रोजेक्ट मधला सगळ्यात मोठा पोडियम आहे इकडला. रोड वाकड किंवा वाडेरमध्ये एवढा मोठा पोडियम आपल्याला बघायला मिळणार नाही. साधारण आणि 45,000 स्क्वेअर फुटाचा पोडियम आहे. प्रत्येक 2 बिल्डिंग मधलं अंतर जवळपास 110 फूट आहे. इतर ठिकाणी फक्त 20 फूट असतं. असा तो लक्झरी प्रोजेक्ट होता म्हणता येईल. इकडे कॉस्ट होती साधारण 1 कोटी 29 लाख ते 1 कोटी 33 लाख इन बिटवीन असं होत. वाकडला दत्त मंदिर रोड वर येतात. एकदा उद्या किंवा परवा एक थोडा वेळ जर तुम्ही देऊ शकलात ना सर, प्रत्यक्ष सॅम्पल फ्लॅट बनवायचं काम चालू आहे, तो प्रत्यक्ष मी फ्लॅट तुम्हाला दाखवू शकेल सर. किंवा मग तुम्हाला या नंबरवर डिटेल्स त्याचे व्हॉट्सअप करू का? ठीक आहे ठीक आहे. चालेल चालेल. ओके.